आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंयकारांची घरां वाटावपा खातीर सरकारान म्हजे घर येवजण सुरू केल्या अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले. पर्वरे मतदारसंघात म्हजे घर येवजणेच्या अर्ज वाटपाच्या कार्यावळींत ते उलयताले. सरकारी कमनीदार तशेंच खासगी जमनींतली अनधिकृत घरां अधिकृत करपी येवजणेच्या अर्जांचे वाटप करपी कार्यावळी सुरू आसा. काल पर्वरे आनी साळगांवां मतदारसंघात कार्यावळी जाल्यो. पर्वरे जाल्ले कार्यावळींत पर्यटन मंत्री रोहन खंवटे, राज्यसभा खासदार सदानंद शेट्टानावडे हाजीर आशिल्ले. सरकाराक कोणाचेच घर मोडपाचे ना. न्यायालयाच्या आदेशाक लागून उपजिल्हाधिकाऱ्यांक घर मोडपाच्या आदेशाची कारवाय करची पडटा अशे प्रकार बंद करपा खातीर सरकारान म्हजे घर येवजण सुरू केल्या. ज्यांनी विरोध केलो त्या विरोधकांक मात घरां नियमीत जाल्ली नाका असो आरोप मुखेलमंत्र्यांनी केलो. मांद्रे मतदारसंघात काल म्हजे घर कार्यावळ झाली. मुखेलमंत्री प्रमोद सावंत, मांद्रेचे आमदार जीत आरोलकार, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट्टानावडे, बालभवनाचे अध्यक्ष आणि मांद्रेचे आदले आमदार दयानंद सोपटे, उत्तर गोंय जिल्हाधिकारी अंकित यादव तसेच हेर मानेस्त हजर आशिल्ले. घरां नावार करपी म्हजे घर हो उपक्रम गोंयच्या बऱ्याचशा नागरिकांक थाकाय दिवपी आसा असे मत या वेळार जीत आरोलकार हांणी उक्तायले. म्हजे घर उपक्रम कायद्याच्या चौकटीन तयार केला. सर्वसामान्यांची घरां जी किचकट प्रक्रियेक लागून कायदेशीर जावपाची अडकून उरता अशे सगळ्या घरांक कायदेशीर करपाची प्रक्रिया म्हजे घर येवजण सरकारान चालीक लायल्या अशे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले. मुखेल सरकारी महामंडळान संस्थांचे व्हड प्रमाणात फेरबदल करतना गोंय सरकारान जायत्या संस्थांनी नवे अध्यक्ष नेमल्यात. गोंय खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष कुट्टाळेचे आमदार आंतोनियो वास हांची नेमणूक झाल्या. आदले उपमुखेलमंत्री चंद्रकांत कवळेकार कला अकादमीचे अध्यक्ष आसतले. गोविंद पर्वतकार हांची गोंय शिक्षण उदरगत महामंडळाचे अध्यक्ष नेमणूक केल्या आणि संकल्प आमोणकार सांडपाणी आणि मुळावी बांदावळ उदरगत महामंडळाचे अध्यक्ष आसतले. दयानंद सोपटे हांची बालभवनाचे अध्यक्ष म्हणून झाल्यार केदार नायक हांची गोंय पर्यटन उदरगत महामंडळाचे अध्यक्ष नेमणूक झाल्या. गोंय राज्य मुळावी बांदावळ उदरगत महामंडळाचे अध्यक्ष आता मायकल लोबा आसतले तर दयानंद मांद्रेकार हांची गोंय राज्य अनुसूचित जाती आणि हेर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे अध्यक्ष नेमणूक झाल्या. ते भायर गोंय कायदो आयोगाचे नवे अध्यक्ष अलेक्स सिकेरा हांची नेमणूक झाल्या. साखळी नगरपालिका वाठारांत रावपी नागरिकांनी येता त्या काळांत सोलर पॅनल बसोवपाचे नदरेंतल्यान मुखार सरपाची गरज आसा अशे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हांणी पत्रकारांकडे उलयतना सांगले. या वेळार उपनगराध्यक्ष दयानंद बोरयेकार, नगरसेवक आनंद कानेकार हजर आशिल्ले. गोंय मुक्ती चळवळींतले मालगडे सुटके झुजारी वामन प्रभुगांवकार हे काल सकाळी पिरायेच्या 87 वर्सा संवसाराक अंतरले. तांच्या फाटल्यान घरकान सुमन, पूत अमित आनी नात्रा असो परिवार आसा. काल दनपरा तांचे कुडीचेर मडगांवच्या मठग्रामस्थ हिंदू सभेच्या मसणभुयेंत निमणे संस्कार जाले. तियात्र माचयेर जॉली बॉय या नांवान लोकप्रिय आशिल्ले मालगडे तियात्रिस्त सेबास्तियन फर्नांदीस हे जाणटेपणाक लागून काल पिरायेच्या 82 वर्सा संवसाराक अंतरले. बरो तियात्र लेखक आनी गीतकार म्हण तांची नामना आशिल्ली. तांचे कुडीचेर 1 नोव्हेंबराक करमळे निमणे संस्कार जातले अशी माहिती गोवा तियात्र अकादमीन दिल्या. गोवा राज्य शिक्षणीक संशोधन प्रशिक्षण मंडळ गोंय, गोवा विज्ञान केंद्र मिरामार आणि नेहरू विज्ञान केंद्र मुंबय यांच्या सहकार्यान 26 ते 28 नोव्हेंबर 2025 मेरेन राज्य पावण्यार विज्ञान प्रकल्प सर्त आयोजित केल्या. पणजेन काल चडांत चड तापमान 32.2 अंश सेल्सियस नोंद जाला. फुडले 6 दीस राज्यात चडांत चड तापमान 33 अंश सेल्सियस मेरेन पावपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या काळात वाऱ्याचो वेग वराक 35 ते 45 किलोमीटर आसपाची शक्यता आशिल्ल्यान नुस्तेमारांनी दर्यान वच्चे न्हय अशें कळयलां. भारतान बायलांचे संवसारीक वन डे क्रिकेट सर्तीचे फायनलींत सुवात मेळयली. नवी मुंबईन डीवाय पाटील स्टेडियमाचे जाल्ले दुसरे सेमीफायनलींत तांणी ऑस्ट्रेलियेक 5 विकेटींनी हरयलो. भारत आतां आयतारा जावपी फायनलींत दक्षिण आफ्रिका आड खेळटलो. जिमनास्टीक फेडरेशन ऑफ इंडिया जीएफआयन गोंयच्या खेळांत तरणाटे वेव्हार संचालनालयान गोवा खेळा प्राधिकरणाच्या सहकार्यान 14वी एक्रोबॅटीक जिमनास्टीक आशिया चॅम्पियनशीप 2025 जाहीर केल्या. ही सर्त आयच्यान 2 नोव्हेंबर मेरेन सकाळी 10 वरांचेर म्हापशा कारसवाडा पेडे इंडोर स्टेडियमान जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वरांक.